93.5 रेड एफएम वर 8:28 ची वेळ मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आजच्या दिवशी इतिहासामध्ये काय झालं होतं जाणून घेण्याची आहे वेळ. 1919 साली उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी निर्माता करण राजदान यांचाही जन्म झाला होता 1961 साली. मल्लिका कपूर अभिनेत्री त्यांचा जन्म 1985 आजच्याच दिवशी झाला होता. आणि जुन्या पिढीतील प्रसिद्ध गायक अभिनेते विश्वनाथ बागुल यांचं दुःखद निधन आजच्याच दिवशी झालं होतं 2005 साली. आजच्याच दिवशी पतियाळा घराण्याचे जगप्रसिद्ध गायक बडे गुलाम अली खान पैगंबरवासी झाले होते. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिनाला सलाम करत रेड एफ एम 93.5 वर रुद्र आहे तुमच्यासोबत. स्टे ट्यून्ड.